श्री राम कम करोति वाचालं तंदुं लंघयते गिरिं यद्रुपा तमहं वन्दे परमानन्दमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 आर्धाय प्रतिबोधिताम् भगवताम् नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिताम् पुराणमुनिनाम् मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः शृण्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्तियम् सामगाः ध्यानावस्थितम् तद्गतेन मनसा पश्यन्तियम् योगिनो यस्यान्तम् न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः केवलम् करुणाकारम् कैवल्यानन्दसहायकम् संसारतापशमनम् समर्थम् सन्दर्शिनम् स्वयम् प्रकाशम् संसिद्धम् स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनम् परमम् शान्तम् पावसेवासिनम् भजे सोऽहम् सिद्धिसुसम्पन्नो नारदसन्धान संस्थितः गीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु माम् ज्ञानेशानि सरोजयुद्धमधुमा स्वामी स्वरूपाङ्किता सन्तानावचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापणि नाथस्थे किलेकनाथसुषो बुद्धौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितम् वन्दे
म्हणाल हिरवे चारी गुरु विसरे मागील मोहरू का वारे लगे पाखिरू गगनी भरे तै ऐसिया प्रेमाचिया स्फूर्ति फावलिया रसवृत्ति वाहविला मती आकड़ेना तरी तैसे नोहे अवधारा। अहिंसेवर व्याख्यान करत असताना मी खूप वाहवलं गेलो असं तुम्ही म्हणाल असं ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना म्हणतायत। कारण खूप मोठा विस्तार करून अहिंसेचं वर्णन मी केलं। जसं हिरव्या रानामध्ये चरायला सोडलेली गुरं त्यांना भान राहत नाही, ती जशी पुढे पुढे जात राहतात तसं प्रेमाच्या स्फूर्तीच्या भरामध्ये तसंच माझ्या निरूपणाच्या ज्या रसवृत्ती आहेत त्या रसवृत्ती आनंदित झाल्यामुळं मी वाहवून गेलो असं तुम्ही म्हणाल। पण तसं झालं नाही असं ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना म्हणतायत। तरी तैसे नोहे अवधारा कारण असे विस्तारा येरवी पद तरी अक्षरात हिंसेची या विस्ताराला कारण आहे। खरं म्हणजे तीन अक्षरांचंच पद अहिंसा, पण एवढा मोठा विस्तार मी कशासाठी केला? अहिंसा म्हणता थोडी परी ते तैची होई उघडी जै लोटी जती कोडी मतांचिया येरवी प्राप्ते मतांतरे थातम गुणी अंग भरे बोली जाईल ते न सरे तुम्हा पाशी। अनेक प्रकारची मत आणि मतांतर अहिंसेच्या बाबत शास्त्रांमध्ये निर्माण झाली आणि ते त्यांचं खंडन न करता त्याच्यातला जो चुकीचा भाग आहे साधकांना साधना करत असताना त्याच्यातल्या ज्या भागामुळे अडचण निर्माण होईल असं वाटतं त्याचं जर खंडन केलं नाही तर तुम्हालाच आवडणार नाही। रत्न पारखियांच्या गावी जाईल गंडगी तरी सोडावी। रत्न पारखी ज्या गावामध्ये राहतात तिथं जर विकला जाईल तर शाळीग्राम सोडावा गाठोड्यातून, पण तिथं विकला कसा जाईल? काश्मीरी न करावी मिडगण जेवी सरस्वतीच्या पुढं सामर्थ्य नसलेल्यानी ज्याप्रमाणे वक्तृत्व करू नये ज्या ठिकाणी कापराचा वास मंद आहे असं म्हटलं जातं इतके जे चोखंदळ आहेत त्यांच्या ठिकाणी साधं पिठू पीठ विकण्यामध्ये अर्थ काय आहे? म्हणून ये सभे बोलकेपणाचे निक्षोभे लाग सरू न लभे बोला प्रभू। म्हणून केवळ बोलकेपणाच्या आवेशाने मी हे बोललो असं नाही, कारण ही संतांची सभा आहे। या संतांच्या सभेमध्ये केवळ बोलकेपणाने संतांची जवळीक प्राप्त होऊ शकणार नाही। सामान्या आणि विशेषा सकळी किजेल देखा तरी कानाचे या मुखाकडे न्याल ना तुम्ही। सामान्य प्रगट झालेले अर्थ आणि विशेष प्रगट झालेले अर्थ हे जर सरसकट मी सांगत बसलो तर तुम्ही तिकडे कान देखील देणार नाही, लक्ष देखील देणार नाही। कानाचे या मुखाकडे न्याल ना तुम्ही। शंकेचे नि गदळे जै शुद्ध प्रमेय मैळे, शुद्ध प्रमेयच खरं पण ते सांगत असताना जर श्रोत्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाल्या तर ते मागुते मागुलिया पाऊली पळे अवधान येते, तर तुमचं येत असलेलं अवधान देखील तुम्ही देत असलेले लक्ष देखील सहजच काढून घ्याल। का करुणी बाबुळीची बुंठी जळे जिये ठाती तयांची वास पाहती हंसू काई। ज्या पाण्यामध्ये शेवाळ साठलेला आहे त्या पाण्याच्या ठिकाणी राजहंस थोडेच वस्ती करून राहणार आहेत। का अभ्रा पहिलीकडे जई येत चांदीने कोडे तई चकोरे चाचू वडे उचली ती ना। अभ्राच्या पलीकडं चांदण असल्यामुळं धूसर पडलेलं जे चांदण आहे मळीन झालेलं असं जे चांदण आहे त्या चांदण्याचं सेवन करण्यासाठी जसा चकोर पक्षी आपली चोच उघडत देखील नाही तैसे तुम्ही वास न पहाल। ग्रंथू नेघा वरी कोपाल जरी निर्विवाद नव्हेल निरूपण तसं माझं निरूपण जर निर्विवाद झालं नाही तर तुम्ही त्याच्याकडे पाहणार देखील नाही। मी जो ग्रंथ म्हणून सांगायला घेतलेला आहे तर त्या ग्रंथाचा तुम्ही स्वीकार देखील करणार नाही। एवढंच नव्हे तर वर तुम्हाला कोप देखील येईल, तुम्ही रागावाल देखील, तुम्ही नाराज देखील व्हाल। मुझाविता मते न फिटे आक्षेपाचे लागते ते व्याख्यान जी तुमते जोडून नेदी। मतांची बुझावणी करत असताना जे आक्षेप आहेत ते आक्षेप जर फेडले गेले नाहीत ते व्याख्यान जी तुमते जोडून नेली तर ते व्याख्यान ते भाषण तुम्हाला अंतरवेल, माझी आणि तुमची जवळीक व्हावी म्हणून तर मी ही सुरुवात केली, गीतार्थ सांगायला सुरुवात केली। तुम्ही माझ्यावर प्रेम करावं म्हणून मी सुरुवात केली। म्हणून हे कथन हे व्याख्यान निर्दोष झालं पाहिजे म्हणून मी इतक्या ओव्या सांगितल्या असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं आहे। आणि माझे तव आघवे ग्रथन येण्याची भावे जे तुम्ही संती व्हावे सन्मुख सदा। आणि माझं जे ग्रंथ सांगणं आहे निरूपण करणं आहे तर ते एवढ्या एकाच भावासाठी आहे। तुम्ही संतांनी सदैव माझ्या सन्मुख असावं, माझ्या विमुख तुम्ही कदापिही नसावं, मी तुमचा आवडता व्हावा। येदोवी तरी साचो कारे तुम्ही गीतार्थाचे सोयी रे। आणि मी तरी गीता सांगण्यासाठी का सुरुवात केली तर मला माहितीये की तुम्ही गीतार्थाचे सोयरे आहात। गीतार्थाची आणि तुमची सोयरी का आहे, तुमचं गीतार्थाशी लग्न लागून गेलेलं आहे हे मला माहिती आहे। तुम्ही गीतेच्या प्रतिपादनाशी एकरूप झालेले आहात। गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे ते जीवन तुम्ही आपलंस केलेलं आहे। आणि माझे तव आघवे ग्रथन येण्याची भावे जे तुम्ही संती होवावे सन्मुख सदा। येरवी तरी साचो कारे तुम्ही गीतार्थाचे सोयरे। जाणो नि गीता एक सरे धरिली मिया। आणि हे जाणून तर मी गीता सांगण्यासाठी म्हणून सुरुवात केली। तुम्हाला ती अत्यंत आवडते, तुम्ही गीतेशी एकरूप झालेलं जीवन जगता आहात, तुम्ही गीतार्थाशी सोयरी केलेली आहे हे जाणून तुमची प्रसन्नता प्राप्त व्हावी म्हणून मी गीता सांगायला सुरुवात केलेली आहे। जे आपले सर्वस्व द्याल मग येते सोडवून न्याल म्हणून ग्रंथू नव्हे बोल साचची हे। गीता सांगायला सुरुवात केली तर ती इतकी आवडीची आहे तुमच्या, तुम्ही तिच्या भावार्थाशी इतके एकरूप झालेले आहात की मला तुम्ही तुमचं सर्वस्व द्याल आणि गीतेला सोडून न्याल। ज्ञानेश्वर महाराजांचा भाव कसा आहे बघा। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की गीतेची आणि तुमची सोयरीक झालेली आहे, म्हणून गीतेबरोबर जर मी लगट करू लागलो जर गीता आणि मी एकरूप आहोत असं जर तुमच्या लक्षात आलं तर तुमच्या जवळून गीता जाईल। तुम्ही जे गीतेशी एकरूप होऊन गेलेले आहात त्या पोटी तुम्ही तुमचं सर्वस्व देखील द्यायला तयार व्हाल। अशा करता की ही गीता सोडवून घ्यावी। बघा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे आपुले सर्वस्व द्याल मग येते सोडवून न्याल। म्हणून ग्रंथो नव्हे बोल साचची हे, म्हणून माझ्या पक्षी हा केवळ ग्रंथ नाहीये तर हा जामीन आहे, ही बोल आहे आणि हे खरं आहे, ही खरोखरच जामीन आहे आणि तुम्ही वाटेल ते कराल, आपलं सर्वस्व देखील मोजाल पण गीतेला सोडून न्याल हे मला माहिती आहे। का सर्वस्वाचा लोभू धरा, बोलीचा अवहेरू करा। मी जी जामीन तुमच्याकडे ठेवलेली आहे गीता, तुमची गीता, मी सांगतो आहे जर सर्वस्व तुम्ही द्यायला थोडीशी तरी हेळसांड कराल, सर्वस्वाचा लोभ धरून जर तुम्ही सर्वस्व द्यायचं नाही असं ठरवाल तर मग तुमच्या हातून जामीन गेल्या तर जमा आहे, गीता सुटल्या तर जमा आहे। का सर्वस्वाचा लोभू धरा, बोलीचा अवहेरू धरा, अवहेरू करा तरी गीते मज अवधारा एकची गती। आणि अशा प्रकारे जर तुम्ही सर्वस्व दिलं नाही तर गीता काय आणि मी काय, दोघांनाही एकच गती। तुमचं जे सर्वस्व आहे आत्मस्वरूप, तुमचं जे सर्वस्व आहे निजांगाने तुम्ही ज्ञानाने होऊन असणं हे तुम्ही गीता सोडून नेण्यासाठी तरी मला द्याल। आणि माझ्या निरूपणाने जर मी तुमच्याकडून सर्वस्व घेण्यामध्ये अपयशी ठरलो तर मग गीता काय आणि मी काय, या दोघांनाही एकच गती। मला तुमच्या सर्वस्वाशी काम आहे, कर्तव्य आहे। किंबहुना मज तुमची या कृपा काज, हे निरूपण करण्याच्या माग माझा हेतू तुमची कृपा संपादन करावा हाच आहे। तिये लागी व्याज ग्रंथाचे केले, आणि ही कृपा संपादन करण्यासाठी म्हणून मी गीतेच केवळ निश आरंभला, केवळ निमित्त केलं। तुम्हा रसिका जोगे व्याख्यान शोधावे लागे, म्हणून मी जी मतांगे बोलो गेलो। तुमच्या समोर बोलायचं तर तुम्ही जाणकार असल्यामुळं, तुम्ही रसिक असल्यामुळं तुम्ही प्रसन्न व्हाल अशा प्रकारचं व्याख्यान मला योजावं लागेल। तरी तुम्हा रसिका जोगे व्याख्यान शोधावे लागे, म्हणून जी मतांगे बोलो गेलो। म्हणजे मी जी मत आणि मतांतर सांगितली तर ती का सांगितली हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी 20 ओव्या लिहिल्या। मी एवढा खटाटोप का केला तव कथेसी पसरू जाहला। आणि असं झाल्यामुळं कथा विस्तारली। नुसता तीन अक्षरांचा शब्द अहिंसा पण तो सांगण्यासाठी म्हणून मला 100 ओव्या सांगायला लागल्या। तव कथेसी पसरू जाहला श्लोकार्थ दूरी गेला आणि जो मूळ श्लोक मी सांगतो आहे अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतीही आर्जवम त्याच्यावरचं व्याख्यान एका अहिंसेवरच भरपूर होत गेलं। जो मूळ श्लोकार्थ मी सांगायचा तो किंचित बाजूला राहून मी थोडासा दूर गेलो मतमतांतर सांगून त्यांचं खंडन मला करावं लागलं। तो कथेसी पसरू जाहला श्लोकार्थ दोरी गेला की जो क्षमा या बोला अपत्या मज त्याबद्दल मला अपत्याला तुम्ही क्षमा करावी। सद्गुरूंच्या बरोबर शिष्याचे संबंध कसे असावेत हे देखील या सगळ्या ओव्यांमधून आपल्या लक्षात येतं। किती आदराचे किती नम्रतेचे आपल्या स्वतःला त्यांच्या समोर आपण कोणीही नाही असं किती मानणारे। सद्गुरुच सार सर्वस्व आहेत असं सर्व भावानी कसं प्रगट करणारे ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्त केलेलं आहे। तव कथेसी पसरू जाहला श्लोकार्थ दूरी गेला की जो क्षमा या बोला अपत्या मज मी तुमचं अपत्य आहे मला तुम्ही क्षमा करावी। आणि घासा आतील हरळू फिडिता लागे वेळू तुंडात घास घेतल्याबरोबर खडा लागावा हरळ लागावा। घासा आतील हरळू फिडिता तो खडा दूर करण्यासाठी म्हणून वेळ लागावा। सर्वसाधारणपणाने खडा जर लागला तर कोणी सगळा घास असा तो बाहेर काढत नाही तो खडाच फक्त काढायचा प्रयत्न करतात। आणि तो खडा जर या बाजूला लागला असेल तर चावण्याच्या भरात एखादं वेळ दुसऱ्या बाजूलाही गेलेला असतो शोधत असतो आपण जिभेनी कुठं तो गेला आहे चाचपत असतो पाहत असतो आणि तो जिथं दिसेल तिथून काढायला आपल्याला कदाचित थोडासा वेळ देखील लागतो। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि घासा आतील हरळू फेडिता लागे वेळू तरी दूषण नव्हे खडळू सांडावा की। तर वेळ लागला हा काही दोष थोडासा आहे जेवणाऱ्याचा। आता त्यांनी खडा काढून वेचून बाजूला टाकणं हे त्याचं काम आहे। ज्ञानेश्वर महाराज जे सांगतायत पटवतायत त्या तर्कामध्ये किती मृदुता आहे किती नम्रता आहे। का सव चोरा चुकविता दिवस लागलिया माता कोपावे की जीविता जिताने की जे। आपला मुलगा परगावाहून येत असताना त्याच्या बरोबर त्याच्या सांगाती त्याच्या मागावर एक सव चोर आहे आणि तो त्याचा पाठलाग करतो आहे। त्याला चुकवताना जर वेळ गेला आणि म्हणून आपला मुलगा घरी उशीर आला का सव चोरा चुकविता दिवस लागलिया माता कोपावे की जीविता जिताने की जे। इतका वेळ का लागला म्हणून तिने मुलावर रागवावं का तू व्यवस्थित परत आलास न फसता म्हणून तिने तुम्हाला प्रेमाने जवळ करावं। कारण हे जे सव चोर आहेत ते सवड मिळताच तुमची चोरी करतात तुम्ही जर प्रतिकार केला तर मारहाण देखील करतात। अशा वेळेला त्याला उशीर लागला म्हणून माता कधी रागवेल का उलट आपला मुलगा सुरक्षित परत आला उशिरा का विना म्हणून तिला आनंद होईल। तो परी यावरील हे नव्हे। तुम्ही उपसाहिले तेची बरवे। पण एवढं तुम्हाला सांगणं हे देखील बरं नव्हे असं ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांना म्हणतात। कारण तुम्ही कुठं काय म्हणालेला होतात हे सगळे माझ्याच मनचे भाव आहेत, तुम्ही तर सहनच करत आहात, पण यावरील हे नव्हे, तुम्ही उपसाहिले तेच बरवे। पण तुम्ही स्वस्थ बसून माझा विस्तार सहन करत राहिलात आता अवधारी जो देवे बोलिले ऐसे। आता श्री कृष्ण देव काय म्हणतात ते ऐकण्याची कृपा करावी। अवधारी जो देवे बोलिले ऐसे। अवधारी जो या शब्दामध्ये अर्जव आहे, तुम्ही कृपा करून ऐकावं, तुम्ही कृपा करून लक्ष द्यावं असा भाव आहे। अवधारी एवढंच जर म्हटलं असतं तर अज्ञार्थी झालं असतं, पण तुम्ही कृपा करून मी जे सांगतो ते आता ऐकावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। आता अवधारी जो देवे बोलिले ऐसे म्हणे उल्लेख सुलोचना। सावध होई अर्जुना, करू तुझ ज्ञाना ओळखी आता। अहिंसा हा शब्द आता संपला। उल्लेख म्हणजे ज्ञान, उल्लेख सुलोचना म्हणजे ज्ञान दृष्टीने पाहणाऱ्या अर्जुना म्हणे उल्लेख सुलोचना। सावध होई अर्जुना, तू आता सावध होऊन ऐक। करू तुझ ज्ञाना ओळखी आता, ज्ञानाची ओळख आता मी तुला करून देतो। तरी ज्ञान गाते येथे ओळख तू निरुते। आक्रोशे विण जेथे क्षमा असे। अमानित्वम अदम्भित्वम अहिंसा झालं। शांती ही हा जो गुण आहे त्याच्यावर निरूपण करायला ज्ञानेश्वर महाराजांनी आता सुरुवात केली। शांती याचा अर्थ कोणतीही नापसंती न दाखवता, मनाच्या विरुद्ध जरी समजा गोष्ट घडली तरी त्याचं चिन्ह देखील न दाखवता क्षमा करणं। ज्ञानेश्वर महाराजांनी आक्रोशे विण क्षमा असा शब्द वापरलेला आहे। तरी ज्ञान गा ते येथे ओळख तू निरुते। आक्रोशे विण जेथे क्षमा असे। ज्या ठिकाणी आकांत रहित अशी क्षमा असते, ज्या ठिकाणी दुःख रहित अशी क्षमा असते, ज्या ठिकाणी नापसंतीचा भाव देखील व्यक्त न करता क्षमा असते, आम्ही क्षमा म्हणजे राहू दे अशी क्षमा असते। बर असं म्हणून आपण क्षमा करतो अशी क्षमा नाही, आक्रोशे विण क्षमा। हा जो शांती ही हा श्लोक हा जो शब्द आहे या शब्दापासून नकारात्मक भाषा ज्ञानी पुरुषाच्या निरूपणामध्ये भगवंतांनी वापरलेली संपलेली आहे। नकारात्मक भाषा, आधीची सगळी भाषा नकारात्मक होती। अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा अशा प्रकारे, म्हणजे गुण सांगत असताना दुर्गुण नव्हे अशा पद्धतीने गुण सांगण्याची पद्धत। मानित्व नव्हे अमानित्वम, म्हणजे मानित्व ही एक संकल्पना आहे आणि ती नसलेली। दंभ ही एक स्थिती आहे आणि ती स्थिती नसलेली। उघड उघड शब्द नाहीये, दंभ हा पहिला शब्द आहे आणि अदंभ हा नंतर आलेला शब्द आहे. दंभाच्या विपरीत म्हणून मानित्व हा शब्द आहे आणि अमानित्व मानित्वाच्या विपरीत म्हणून आलेला शब्द आहे. हिंसा हा शब्द आहे आणि हिंसा नसलेली म्हणून अहिंसा असा शब्द आहे. तीन जे शब्द आहेत ते दुर्गुण त्या शब्दामधूनच व्यक्त होतात आणि ते नाहीत असं सांगितलेलं आहे असे शब्द आहेत. आपण पाहिलं की या अध्यायामध्ये सुरुवातीला भगवंतांनी ज्ञानाबद्दल सांगताना इदं शरीरम कौंतेय क्षेत्रम असं सांगितलं. हे जे शरीर आहे हा जो देह आहे याला क्षेत्र असं म्हणतात आणि याच्यामध्ये जे आपण पिकवायला टाकू ते पिकत. तुम्ही क्रोध पिकवायला टाका भरघोस पीक येईल. तुम्ही मच्छर टाका मच्छराचं बीज पेरा भरघोस पीक येईल. तुम्ही सद्भावनेचं बी पेरा भरघोस पीक येईल. जे तुम्ही टाकाल ते याच्यामध्ये उगवतं असं एक शरीर आहे. शरीर याचा अर्थ देखील बऱ्याच गोष्टी त्याच्यात त्यांनी सांगितल्या. एतत यो वेत्तितं प्राहुः पण हे शरीर जाणणारा देखील एक शरीराच्या अंतर्गतच आहे. हे शरीर आहे असं जाणणारा हा देह आहे असं जाणणारा माझा देह असं म्हणणारा माझं मन असं म्हणणारा माझी बुद्धी असं म्हणणारा असा अजून एक आहे. अशा दोघांचं मिळून मिश्रण या ठिकाणी आहे. हे शरीर म्हणजे सर्वस्व नाही तर हे शरीर आहे असं जाणणारा देखील इथं एक आहे. आणि तो जो जाणणारा आहे त्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे. एतत यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. आणि क्षेत्र भिन्न भिन्न आहेत. जसं माझं शरीर वेगळं यांचं शरीर वेगळं त्यांचं शरीर वेगळं आणि सर्वांची शरीर वेगळी वेगळी आहेत. पण शरीराच्या अंतर्गत असणारा जो क्षेत्रज्ञ आहे तो क्षेत्रज्ञ मात्र सर्वांचा समान आहे. क्षेत्रज्ञांच्यापिमाम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत. सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ हा एकच आहे आणि जो क्षेत्रज्ञ आहे तोच परमात्मा आहे. जो क्षेत्रज्ञाच्या भूमिकेवर गेला जो क्षेत्रज्ञाला जाणून चुकला तो परमात्म्याला जाणून चुकला तो परमात्म्याला ओळखतो. आणि अशा रीतीने ज्यांनी परमात्म्याला ओळखलेला आहे क्षेत्रज्ञाला ओळखलेला आहे त्याला ज्ञानी असं म्हणतात. आणि थांब आता तुला ज्ञानाची लक्षणं सांगतो असं म्हणून ज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगायला सुरुवात झाली. अर्थात इथलं जे प्रत्येक लक्षण आहे त्या प्रत्येक लक्षणाने हा जो श्लोकार्थ आहे प्रथम आत्ता सांगितलेला तो पडताळून पाहायला लागतो की मग सगळा उलगडा होतो. कशाकरता मानित्व नको अशा करता की मी क्षेत्र असा भाव बलवत्तर होतो अज्ञान वाढीला लागतं. कशाकरता अमानित्व हे ज्ञानाचं लक्षण आहे अशा करता ज्ञानाचं लक्षण आहे की जर तू आत्मा असशील तर देहाच्या मानाला तू मान समजण्याचं कारण नाही. म्हणून अमानित्व हे ज्ञानाचं लक्षण आलं. जर तू देहाच्या मानाला महत्व देत असशील. काही मंडळी अशी असतात की एखाद्या जर समारंभात गेली तर सर्वांना पाहून ओळख देतात हसतात पण कुठेही पटकन जाऊन बसत नाहीत. मग चार लोकांनी पुढे यायला लागतं त्यांना म्हणायला लागतं की चला जरा इकडे चला इकडे बसा आणि मग मोठ्या संकोचाने ते तिथं जाऊन बसतात. हेच मानित्व असतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन करताना लोके अवज्ञाची करावी संबंधी सोयेची न धरावी ऐसी ऐसी आवडी जीवा बहु असं म्हटलेलं आहे. आपण आहोत कुठं याची दखलही शक्यतो नको घेतली जायला. कारण ती दखल देहाची असते. त्याची दखल घ्यावी असं वाटलं कि देह बुद्धि तिथे बळकट आहे असा अर्थ होत राहतो, तो ज्ञानापासून दूर आहे असा अर्थ निघतो। म्हणून ज्ञानी पुरुष म्हणजे अमानित्व ज्याच्या ठिकाणी मुरलेला आहे असा। ज्याच्या ठिकाणी मान सदैव आपल्याला हवा असं वाटतं, आता हाच विचार थोडा लांबून पहा, तुम्ही थोडा एक्सटेंड करू, आपण थोडासा वाढू। जर मान सर्वत्र मिळावा असं वाटत असेल तर तुमच्यापेक्षा श्रेष्ठ अनेक अंगांनी सतत तुम्हाला भेटत राहणार, मिळत राहणार। तुम्हाला सदैव मान कसा मिळणार? बुद्धीनी वर चढ अशा
काट प्रयत्न करत असतो, शौचम स्थैर्यम, त्याच्या जीवनामध्ये स्थैर्य असत, मनाचं बुद्धीचं भारणेचं सर्व प्रकारचं स्थैर्य जीवनात मिळवण्याच्याच माग तो लागलेला असतो आणि ते त्याला मिळत असत। आणि आत्मविनिग्रह सर्व बाजूने आपल्याला आवरून धरणं हे त्याला जमतं, कारण आपण देह आहोत अशी त्याची भावना नसते, आपण आत्मा आहोत अशा चिंतनामध्ये असल्यामुळं जिभेला आवरायचं तर त्यात काय एवढं, मी सहज आवरू शकेन असा त्याचा भाव असतो। मग विचारी मनी जिकडे तिकडे धोंडा पाणी उगाच वणवण हिंडोनी काय होते असाच पुरुष म्हणू शकतो। बाकी वणवण वणवण फिरत राहतात, प्रवास करत राहतात, तीर्थयात्रा करत राहतात, हा आवरून धरतो आपल्या स्वतःला सर्व बाजूनी, तो सहजच आवरू शकतो अशा प्रकारची ही लक्षणं आहेत। हे एकदम तर्कसंगत आहे, तरी ज्ञान गा ते येथे ओळख तू निरुते, आक्रोशे विण जेथे क्षमा असे, त्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, अगाध सरोवरी कमळिणी जियापरी। अगाध अशा सरोवरामध्ये, अथांग अशा सरोवरामध्ये जशी एकदम निर्भय असलेली कमळिणी त्या पाण्यातूनही डोकं वर काढून मोठ्या शांतपणाने आपल्या सर्व शांतीच्या वैभवासकट तिथं निर्वत असते, राहत असते। अगाध सरोवरी कमळिणी जियापरी का सदैवाची या घरी लक्ष्मी जैसी जो दैववान आहे अशा पुरुषाच्या घरी जशी सहजच लक्ष्मी येऊन थांबते, पार्था तेणे पाडे क्षमा जया ते वाढे, ज्याच्या ठिकाणी क्षमा वर्धिष्णू झालेली आहे, या तुलनेनी या उपमेनी तेही लक्षे ते पुढे लक्षण सांगो, ही क्षमा देखील कशी वाढते कशी वाढीला येते ते लक्षात येईल असं लक्षण आता सांगायलाच पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तरी पढी अंते लेणे अंगी भावे जेणे धरिजे तेवी साहणे सर्वची जया त्रिविध मुख्य आघवे उपद्रवांचे मेळावे वरी पडील या नव्हे वाकुडाजो अपेक्षित पावे ते जेणे माने मानवे अनपेक्षिता ही करवे तोची मानू जो मानापमानाते साहे सुख दुःख जेथ सामाये निंदा स्तुती नोहे दुखंडीजो दुखंडूजो भग्न होत नाही निंदेनी स्तुतीनी उन्हाळेनी जो न तपे हिमवंती जो न कापे काहीसेनी ही न वासिते पातलेया स्वशिखरांचा भारू नेणे जैसा मेरू की धरा यज्ञ सुकरू वोझे न म्हणे नाना चराचरी भूती दाटणी नव्हे क्षिती तैसा नाना द्वंद्वी प्राप्ती घामे जेना कसं वर्णन केलेलं आहे पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम तत्स. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा बृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.